ओ द्याय बेन कहा का तुम्हें हटी लाव दोकिया मान्या लोखा हटी एन तेज रीते जा बिहरा जहाय मान देखियो नाय त्या बाधा हटी आय कोली मेहनत ले रोलो है ये तुम्हाल मालूम हुआ ओहड़ी मा मोरजी है ती मेहनत आय या हटी लाहू का त्याहा मोन इमतवान बोने मोये कोई त्याहा योग बिहरा रे बांधाय जावा खोरे हुमाजे कोई पूरी खात्री ई दोन दौलत त्याहाल डिगी मिलवा एन या हटी ख्रिस्त ई देवा गुपची गोट ती त्याहा हुमजी लेवा त्या ख्रिस्ता मा सियान पोना एन मोठी ओकल या खोजी न गुपचो थोलो है हरा हरा बोलीन तुम्हाल कादो ठोगे ना या हटी आय ई आखू कहा का जरी आय आंगे को दूर है तेरी मोने कोई तुम्हें आरेज है एन तुम्हें हरा जीवन एन ख्रिस्तावरियो पाको बोरसो देखीन आय तुम्हें आरे खुशी जायलो है तर ख्रिस्त ईसु जो मालक याल जे कोई तुम्हें मान्या ते कोई त्या माय वागता रोवा त्या माय तुम्हें मूल उंडा जादा त्या वोय तुम्हें जीवन वाता जादा तुम्हाल हिकाळला प्रमाणे बोर समाय मजबूत व्हा एन सदा उपकार मानता रोवा जे ख्रिस्ता प्रमाणे नाही तर महा चाले रीती प्रमाणे दुनिया खुटा शिक्षणा सार एन जी काम्या नाही ते कोय केहे नाही ते कादो तुम्हाला आखी एन ते कोय तुम्हा त्या तबामाय नाही जावा या हटी सांभाळा कहा का ख्रिस्तामा पुरो देवपण महा रूपे को रोहे एन जो बादा अधिकारा अधिकारी एन यहा मुख्य है त्यामाय तुम्हा पुरा कोला है त्यामाय तुम्हे सुनता भी जायली है पेन ती महा आथे को जायली न है तर तुम्हे जुनो स्वभाव काढी टाकी देनो तो वे ख्रिस्ता सुनते इसने तुम्हे सुनता जाई तुम्हे बाप्तिस्मा जायो तो वे तुम्हा ख्रिस्ता अरे पुराय गोया एन जे त्यार मोला माने जीवता कोया त्या देवा कोर्नेवरिया बोर से कोई जीवता भी कोला गोया जा पोयला तुमा तुम्हे पापे एन जुना स्वभाव नाय जायले सुनते कोई तुमा मोला आता त्या तुम्हाल ते तुम्हे बादा पापा माफी कोईन त्या अरे जीवता कोला है आपे विरोध जी निमा कोरजा कागड़ा लिखला था ती ते नुही टाक्यो एन मोता खांबाओ खिलाटीन ती रोद कोया ते काळ्या बुता अधिकार एन अधिकार्याल मोता खांबाओ काढी लेन त्या उघड रीते त्या वय जीत मिळवी तर पासे खा पिया बोदेल ते कोई सोन सारात नाही ते अवहे पाळना नाही ते शाबात पाळना या बोदल कादाल तुम्हें न्याय कोरा दहामा यो गोठी आगला येणारी गोठी सावली है पेन आंग ते ख्रिस्ता है नोरा मोना डोंगी देवदूता भोक्ती कोणारा स्वतःल देखावा आधारे मोठा मानणारा एन मानवी विचारे को खोटी बुडाय मानणारा माहे को ठोगाय हमा एन तुम्हें बोक्सीस गोमावा हमा एन ओहडा माहू ख्रिस्त जो टोलपा त्याल दोई रोविनाय त्या टोलपा पाने बादा अंगा सांदा एन सिरे बोन्ने यहा असने पूर्वीन मजबूत होता जाहे एन देवा गोते कोय वाधे तुमा जुना निमहाल ख्रिस्ता रे मोई गो यहा तर दुनिया मा जीवता ये रीते आजू त्या निमहा ताबामा कहा जाता त्या नियम या हेता का आथामाय दोहेमा चाखेमा एन आथ भी लावहेमा यो ओहडियो बाद्यो गोठी योके वेळे वापरियो पासे त्यो बिहरे वेळे नोकामी होई जात्यो एन या नियम महा कोला हेता तर सोता मोरजे प्रमाणे कोना बोक्ती एन डोंगी मोना नोरमाई एन अंगाल पीडा देईनामा उकल मिळे ओहडा लागे खोरा पेन आंग्या स्वभाव लालसेल दूर कोना त्या लायकी नाही